अध्याय 8. कोलकाता सोडल्यानंतर 2.5 दिवसांचा लांबचा रेल्वे प्रवास करून मी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई महानगरात पोहोचलो. येथे गोयंकाजी एक अन्य अभ्यासक्रम शिकवित होते. रेल्वे प्रवासात मी त्या वंशीधारी निळ्या बालकाच्या चित्राचा विचार करीत होतो. मला त्याच्याबद्दल दिवसेंदिवस अधिकाधिक आकर्षण वाटू लागले. मी पुन्हा पुन्हा तोच विचार करू लागलो, कधी मला समजेल का तो कोण आहे. गोयंकाजी आम्हाला शिकवण्यासाठी त्यांचे जीवन वेचत होते. त्यांची ही वृत्ती मला पुन्हा एकदा प्रभावित करीत होती. आपला विद्यार्थी चांगला शिकावा यासाठी जेव्हा एक शिक्षक आपले सर्वस्व ओततो, तेव्हा विद्यार्थीही आपोआपच ज्ञान घेण्यासाठी प्रेरित होतो. 10 दिवसांच्या अभ्यासक्रमानंतर पाय मोकळे करण्यासाठी मला शहरात फेरफटका मारण्याची तीव्र इच्छा झाली. कोणत्याही विशिष्ट हेतूशिवाय मी खूप वेळ भटकंती केली. स्वतःच्याच विचारात मी गर्क होतो. अचानक माझ्या लक्षात आले की मी एका भरगर्दीच्या चौकात लाल सिग्नलमुळे थांबलोय. वाहनांच्या भोंग्यांच्या गोंगाटात अनेक लोकांचा लोंढा माझ्या आजूबाजूला वाहत होता. सुटाबुटातले अनेक लोक ऑफिसला जाण्याच्या लगबगीत होते. त्याच गर्दीत फाटक्या कपड्यातले भिकारी, विविध रंगांच्या साड्या नेसलेल्या स्त्रिया आणि गांधीजींसारख्या पारंपरिक वेशभूषा केलेले सामान्य ज्येष्ठ नागरिकही होते. फेरीवाले आपल्या जवळच्या वस्तू विकण्यासाठी कलकलाट करत होते. जीन्स मिनीस्कर्ट घातलेल्या अनेक गोऱ्या युरोपियन प्रवाशांबरोबरच तेथे सावळे, निमगोरे, गवाळ रंगाचे तर कोणी कोडाचे डाग पडलेले असे विविध वर्णांचे लोक होते. आमच्या मागे एकीकडे उंच उंच इमारती व व्हिक्टोरियन बंगले तर दुसरीकडे झोपड्या असा विरोधाभास होता. मी आकाशाकडे पाहिले तर सूर्य चांगलाच वर आला होता. तेव्हा माझी नजर मोठ्या जाहिरात फलकाकडे गेली. क्रॉस मैदानात होणाऱ्या एका आध्यात्मिक महोत्सवाची लाल रंगाच्या मोठ्या अक्षरात रंगविलेली ती एक जाहिरात होती. क्रॉस मैदान, मुंबईतील एक मोठे पटांगण. तेथे एक विशाल मंडप टाकला होता. विविध रंगांच्या एका वेगळ्याच दुनियेत आल्याप्रमाणे मला वाटले. त्या मंडपाच्या लाल, हिरव्या, पिवळ्या रंगातील पट्ट्यांच्या भिंतीवर भारतीय कलाकारीची पत्रके लावण्यात आली होती. अगरबत्त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. पुस्तकांच्या एका लांब टेबलावर माझी नजर गेली. एका विशिष्ट पुस्तकाच्या वेष्टनाकडे मी आकर्षित झालो. माझे हृदय उंचवळून आले. त्या पुस्तकावर एका सुंदर निळ्या मुलाचे चित्र होते. मी पुटपुटलो. तोच हा, मी विचार केला, हा तोच आहे ज्याचे चित्र घेऊन त्याच्याबद्दल अनभिज्ञ असलेला मी पूर्ण भारतभर फिरतोय. आता तीच व्यक्ती माझ्यासमोर आली होती. ठळक अक्षरातील कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ही लाल अक्षरे त्यांची ओळख सांगत होती. मी हळुवारपणे ओरडलो. कृष्ण, त्यांचे नाव कृष्ण आहे. बऱ्याच काळापासून अज्ञात गोष्ट आता मला कळाली होती. त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी ते पुस्तक पाहू शकतो का असे विचारले. केसांचे मुंडन केलेला सफेद वस्त्रातील एक साधू टेबलाच्या मागे उभा होता. आश्चर्यचकित होत त्याने विचारले, तुला इंग्रजी बोलता येते? होय, मी अमेरिकन आहे. मी पुस्तक घेण्याची उत्सुकता दाखवली. खरेच तू भारतीय नाहीस? काय तू शिवभक्त आहेस? असे विचारत त्याने ते पुस्तक माझ्या हातात दिले. मला खरेच माहीत नाही मी कोण आहे, पण मी शिवभक्तांबरोबर राहिलो आहे. तो म्हणाला, माझे नाव तुष्ट आहे. या पुस्तकातील हा अध्याय तुला आवडेल. यामध्ये कृष्ण आणि शंकर यामधील संबंध सांगितला आहे. मी अमेरिकन आहे हे समजल्यावर तो आश्चर्यचकित का झाला हे मला कळेना. बऱ्याच दिवसात मी स्वतःला आरशात पाहिले देखील नव्हते. त्यामुळे मला आतापर्यंत जाणीव नव्हती की माझे तपकिरी डोळे, तुलनात्मक गव्हाळ वर्ण, लांब जटायुक्त केस आणि नदीच्या पाण्याने डागाळलेले मळकटलेले कपडे यामुळे मी कदाचित एखाद्या भारतीय साधूसारखा दिसत असेन. हे पुस्तक छातीशी कवटाळून बराच फिरल्यावर मला एक शांत जागा मिळाली. तहानेने व्याकुळ झालेला माणूस वाळवंटात जसा पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसलेला असतो, तसे ते पुस्तक मी आधाशाप्रमाणे वाचून काढले. त्याची सुरुवात होती, पाश्चात्य देशामध्ये कोणी या कृष्ण पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहतो तो तात्काळ कृष्ण कोण आहेत असे विचारतो. याचे स्पष्टीकरण लिहिले होते की कृष्ण हे सर्वोच्च भगवंत आहेत आणि कृष्ण शब्दाचा अर्थ आहे सर्व आकर्षक. कारण भगवंतांकडे सर्व संपत्ती, सामर्थ्य, प्रसिद्धी, सौंदर्य, ज्ञान व वैराग्य ही ऐश्वरे अमर्यादित मात्रेमध्ये आहेत, म्हणूनच ते सर्वाकर्षक आहेत. वाचताना मी पाहिले, एक पिवळ्या साडीतील अमेरिकन स्त्री रंगमंचावर सुंदर भक्तिगीते गात होती. मला नंतर कळले तिचे नाव यमुना देवी आहे. कृष्ण पुस्तक वाचण्यात आणि तिची हृदय हेलावून टाकणारी भक्तिगीते ऐकण्यात मी पूर्ण मग्न झालो, भावविभोरतेने सद्गदित झालो. संध्याकाळ होऊ लागली. तसा 25,000 अधिक लोकांनी मंटप भरून गेला. वक्त्याकडून ऐकण्याच्या उत्सुकतेने मी पुस्तक परत केले. त्या प्रचंड गर्दीत मागच्या एका कोपऱ्यात जाऊन बसलो. रंगमंचावर साधारण 20 पाश्चिमात्य भक्त गात व नृत्य करीत होते. त्यातील पुरुषांनी मुंडन केले होते, पारंपरिक साधूचा वेश घातला होता, तर स्त्रियांनी विविध रंगी साड्या नेसल्या होत्या. संपूर्ण जनसमुदाय गुरूंच्या आगमनाची वाट पाहत होता. सर्वांना आंतरिक समाधान देण्यासाठी लवकरच गुरूंचे मंचावर शुभागमन झाले. त्यांचे व्यक्तिमत्व राजबिंडे होते. डोक्याचे मुंडन आणि अंगात भगवी वस्त्रे होती. शरीरकांती तेजस्वी चमकत होती. चाल राजहंसाप्रमाणे तर देहबोली सम्राटासारखी आत्मविश्वासपूर्ण होती. तरीही त्यांचे आचरण आदरयुक्त, सौम्य, नम्र होते. जणू काही ते भगवंतांना सर्वत्र पाहतायत. श्रोत्यांना दोन्ही हात जोडून स्वागत करीत ते उच्चासनावर स्थानापन्न झाले. एवढ्या गर्दीत दूरवरून मला काही इतके स्पष्ट दिसत नव्हते, त्यामुळे पुढे जाऊन पाहण्याची उत्कट इच्छा झाली. पण इतरांना मागे सारून पुढे जाण्याची मला लाज वाटली. रंगमंचावर एक भक्त इकडून तिकडे फिरत छायाचित्रे काढताना दिसत होता. गुरूंनी त्याला जवळ बोलावले, त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितले. आता त्या भक्ताची नजर सर्व गर्दीत फिरू लागली. तो कोणाला तरी शोधत होता. त्याला हवी ती व्यक्ती सापडत नव्हती. तो इकडे तिकडे पाहत होता. शेवटी सापडल्यावर तो वारंवार हातवारे करून त्या व्यक्तीला रंगमंचावर बोलावण्याचा प्रयत्न करीत होता. कोणीच येत नाही हे पाहून स्वतःच त्या गर्दीत तो उतरला. अत्यंत कष्टाने एवढ्या हजारो लोकांच्या भरगच्च गर्दीतून वाट काढत काढत तो मागेपर्यंत आला आणि अगदी माझ्यासमोर उभा राहिला. सौम्य स्मितहास्य करीत तो म्हणाला, श्रील प्रभुपादांची इच्छा आहे की तू त्यांच्याबरोबर रंगमंचावर बसावेस. आश्चर्याने स्तब्ध होऊन मी पुटपुटलो, ते मला कसे ओळखतात? काहीच न बोलता मला हाताला धरून गर्दीतून वाट काढत तो मला रंगमंचावर घेऊन गेला. त्याने मला गुरूंसमोर उभे केले. त्यांच्या विशाल हसण्यामुळे मी भारावून गेलो. श्रील प्रभुपाद मला खूप निकटचे, ओळखीचे वाटले, पण का ते कळत नव्हते. मांडी घालून ताटपणे ते बसले होते. हाताने इशारा करून त्यांनी मला त्यांच्याजवळ बसण्यास सांगितले. जवळच मी गालिचावर बसलो. काहीसे भीतभीतत मी त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या स्नेहार्द्र नजरेने माझ्या हृदयाचा ठाव घेतला. ती नजर आत्म्याला भिडली. त्यांचा वर्ण गव्हाळ होता. नाक मोठे व गोलाकार होते. त्यांचे ओघळलेले कान तर भगवान बुद्धांसारखे होते. अलीकडेच मुंडन केलेल्या डोक्यावर बारीक पांढरे केस उगवले होते. भक्तीच्या योगमार्गाचे प्रतिनिधित्व करणारा तिलक त्यांच्या भव्य कपाळाला सुशोभित करीत होता. त्यांच्या नाकापासून 2 सुरकुत्या त्यांच्या रेखीव ओठांच्या कडेपर्यंत पोचल्या होत्या. भक्त आनंदाने गात आणि नृत्य करीत होते. त्यांचे कपडे स्वच्छ आणि चमकदार होते. ते पाहून मला माझ्या मळलेल्या फाटलेल्या नदीच्या पाण्यातील चिखलाने डाग पडलेल्या कपड्यांची जाणीव झाली. भक्तांनी चांगल्या पद्धतीने केस कापले होते, दाढीही केली होती, तर मी याआधी शेवटची दाढी कधी केली हेही मला आठवत नव्हते. मग केस कापणे व ते विंचरण्याविषयी काय सांगावे. चिखलाने भरलेल्या तळ्यात रोज स्नान करून करून मी त्यांच्यासमोर नक्कीच घाणेरडा दिसत असणार. जेव्हा ते आनंदाने नाचत होते, गात होते, तेव्हा मी शांतपणे एके ठिकाणी बसून होतो. निर्जन जंगलात एकांतात राहण्याची सवय झालेला मी आता हजारो लोकांच्या समक्ष रंगमंचावर बसलो होतो. वाटत होते त्या सर्वांच्या नजरा माझ्यावरच खेळल्या आहेत. मला खूप लाजल्यासारखे वाटत होते व तेथून पळून जावेसे वाटत होते. परंतु त्याचवेळी श्रील प्रभुपादांनी माझ्याकडे विश्वासपूर्ण दृष्टी टाकून प्रेमळ स्मित केले. इतका जिव्हाळा वाटला जणू मी घरातच आहे. का बरे यांनी मला त्यांच्याजवळ बसण्यास बोलावले असावे, इतक्या सर्व लोकांमधून मलाच का. मी अशा अनाकलनीय गोष्टींचे चिंतन करीत असतानाच श्रील प्रभुपादांनी झांज उचलली व वाजवण्यास सुरुवात केली. हातांची व बोटांची लयबद्ध हालचाल होताना झांजेमधून सुमधूर आवाज येऊ लागला. हळूवार डोलत ते धीरगंभीर निनादणाऱ्या आवाजात मंत्रांचे गान करू लागले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माझी हृदयाची धडधड वाढली. हे तर स्वप्नवत घडत होते. हा मंत्र, हा तोच मंत्र मी ऐकतोय जो मी गंगा मातेच्या गाण्यातून ऐकला होता. ऋषिकेशमध्ये गंगेने मंत्र दिल्यापासून कितीतरी वेळा मी तो गुणगुणला होता. पाठीतून चमक सळसळली, शरीर कंप पाहू लागले, हृदयात आनंदाचे उत्साहाचे कारंजे फुटू लागले. अश्रुपूर्ण नयनांनी मी श्रील प्रभुपादांकडे पाहिले. त्यांचे डोळे घट्ट मिटले होते, भुवया ताणल्या गेल्या होत्या, ओठांची कमान झाली होती आणि त्यातून मंत्रध्वनी बाहेर पडत होता. सर्व लोक त्यांच्या मागे गाऊ लागले. रंगमंचावरील भक्त मृदंग, झांज, घंटा यासारखी पारंपरिक वाद्ये वाजवू लागल्यावर संपूर्ण मंडपातून मंत्रध्वनी निनादू लागला. मंत्रगान कीर्तन झाल्यावर श्रील प्रभुपादांनी घसा साफ करून माईकमधून गंभीर आवाजात मंत्राचा अर्थ विशद केला. या महामंत्राचे संकीर्तन आपण केवळ आत्मोद्धारासाठी करीत आहोत. त्यांनी पुढे सांगितले की हरे या शब्दाद्वारे आपण भगवंतांची संगिनी दिव्य शक्ती राधा हिला आळवतो. राधाराणी भगवंतांच्या प्रेमाचा मूळ स्रोत असून तीच भगवंतांचे प्रेम प्रदान करते. कृष्ण या नावाचा सर्व आकर्षक असा अर्थ आहे. राम म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भोक्ता. त्यांना प्रेम देणाऱ्यांवर ते अमर्याद आनंदाचा वर्षाव करतात. त्यांनी पुढे स्पष्ट केले की संकीर्तनाचा दिव्य ध्वनी स्वार्थी इच्छांनी भरलेल्या हृदयाचे शुद्धीकरण करणारा, तसेच जीवाच्या हृदयात भगवत प्रेम जागृत करणारा आणि दिव्यानंद प्रदान करणारा आहे. ते पुढे म्हणाले, मंत्रगान करताना आपण भगवंतांकडे प्रार्थना करतो, प्रभो कृपया मला तुमच्या शाश्वत प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करा. हिमालयातील गंगेच्या त्या खडकावर माझे मन पोहोचले. अखेर मला बोध झाला, ही सर्व नावे त्या चित्रातील बासरी वाजविणाऱ्या निळ्या मुलाची आहेत. ओ, तेच परमेश्वराचे रूप आहे. इतके दिवस मी गात असलेला मंत्र आणि ध्यान करीत असलेले चित्र यांच्यातील संबंधाचा काहीच धागादोरा कळत नव्हता. बऱ्याच काळापासून मनाला पछाडलेला गूढ रहस्याचा अर्थबोध आता श्रील प्रभुपादांनी साध्या सोप्या भाषेत दिला होता. माझे मन विस्मयचकित झाले. अनपेक्षितपणे माझ्या ध्यानात आले की शोध मोहिमेचे पदर आता उलगडत आहेत. मी आनंदून गेलो. मन पुन्हा श्रील प्रभुपादांच्या शब्दांवर केंद्रित केले. खऱ्या धर्मावर कोणत्याही एका जात पंथ संप्रदायाची मालकी नाही, तर ती प्रत्येक जीवाची स्वाभाविक स्थिती आहे हे त्यांनी ठामपणे विशद केले. ते म्हणाले, भगवंतांवर प्रेम करणे हे प्रत्येक जीवासाठी स्वाभाविक आहे, जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु अनादिकाळापासून या प्रेमाचे आपल्याला विस्मरण झाले आहे. अशा प्रकारचे भगवत प्रेम हे अनिर्बंध आहे, आत्म्याला शाश्वत आनंद प्रदान करणारे आहे. आपण भगवद्दंश आत्मा आहोत. अज्ञानामुळे आपण स्वतःला क्षणभंगूर शरीर समजतो. त्यांनी पुढे स्पष्ट केले की भगवंतांबरोबरील आपल्या संबंधाचे विस्मरण हे दुःखाचे मूळ कारण आहे. भगवंतांच्या नामसंकीर्तनाने आपण भगवत भावना पुनर्जागृत करू शकतो. करुणेने भारलेल्या स्वरात उपस्थित जनसमुदायाला हा संदेश गंभीरपणे स्वीकारण्यासाठी त्यांनी आवर्जून विनंती केली. ते म्हणाले, ही पद्धत आपले सुप्त भगवत प्रेम जागृत करते, हाच भक्तियोग होय. श्रील प्रभुपाद बोलत होते त्याचवेळी माझ्या अंतरातून आलेला आवाज मी ऐकला, हेच तुझे आध्यात्मिक गुरु आहेत. परंतु माझे मन स्वीकारण्यास तयार नव्हते. माझी बुद्धी आणि अंतःकरण यांच्यामध्ये आता द्वंद्व सुरू झाले. भूतकाळात मी अनेक साधूसंतांना भेटलो आणि भविष्यातही भेटेन. आता मला घाईघाईत उतावीळपणे निर्णय घेऊन चालणार नाही. हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे. कोणत्याही एका मार्गाला स्वीकारण्यापूर्वी मी त्याबद्दल ठाम असलो पाहिजे. युद्धात माझ्या मनाचा विजय झाला, तरीही मी गोंधळलेलाच. आता गुरु निवडण्याचा विचारच मी मनातून काढून टाकला. प्रवचन संपवून परतताना श्रील प्रभुपाद अगदी माझ्या समोरच येऊन थांबले. सभोवती लोकांचा गोंगाट सुरू होता. त्यातच माझे मन उत्तेजित झाले होते. अंतस्फूर्तीने मी गुडघ्यावर बसलो आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी हात पुढे केले. तोच मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला, कोणीही श्रील प्रभुपादांच्या चरणांना स्पर्श करू शकत नाही. मी खजील होऊन थबकलो, चपापलो, हात मागे घेतले. परंतु श्रील प्रभुपादांनी खोलवर माझ्या डोळ्यात पाहिले. माझ्या संकोचाला त्यांच्या शिष्याचे शब्द कारणीभूत असल्याचे त्यांना दुःख झाले हे मला जाणवले. यासाठी त्यांनी स्वतःला जबाबदार ठरवले. त्यांच्यातून एक जिव्हाळ्याची प्रेमाची लहर माझ्यापर्यंत आल्याचे मला जाणवले. नंतर प्रसन्नपणे हसत ते मृदू शब्दात म्हणाले, तू माझ्या चरणांना स्पर्श करू शकतोस. मला हायसे वाटले. त्यांनी माझ्यावर कृपा केली होती. आदरपूर्वक मी त्यांच्या चरणांची धूळ माझ्या मस्तकाला लावली. त्यांनी प्रेमाने माझे डोके कुरवाळले आणि रोज सकाळ संध्याकाळ रंगमंचावर बसण्यासाठी आमंत्रण दिले. त्यांच्या दयाळूपणामुळे मी निशब्द झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचनानंतर हजारो लोक प्रसादाच्या रांगेत उभे होते. मीही शिरा प्रसाद घेण्यासाठी उभा राहिलो. दिवसभर मी काहीच खाल्ले नव्हते. जवळजवळ एका तासाने माझा नंबर लागला आणि एक द्रोणभर गरमागरम शिरा माझ्या हाती आला. खरेच किती मोठा आशीर्वाद हा. मी अधीर झालो होतो. एवढ्यात गर्दीतून कोणीतरी माझ्या हातातील द्रोण खेचून घेतला. हे काय होतंय? माझ्या पोटात कळवळले. मी गांगरून गेलो. मागे वळून पाहतो तर काय, ज्या भक्ताने मला रंगमंचावर आणले होते तोच माझ्या हातातील शिऱ्याचा द्रोण घेऊन उभा. त्याचे नाव गुरुदास. तो म्हणाला, हे तू खाऊ शकणार नाहीस, कळलं तुला? मला वाटतं मी खाऊ शकेन. मी थोडासा त्वेषानेच बोललो. बऱ्याच वेळापासून मी ज्याची प्रतीक्षा करीत होतो तो माझ्या हातातील द्रोण त्याने माझ्या डोळ्या देखत दुसऱ्याला दिला. माझा हात पकडून त्याने मला रंगमंचा मागे नेले, खाली बसवले. काही क्षणातच मालती नावाच्या एका शांत सोज्वळ अमेरिकन महिलेने माझ्या पुढ्यात एक ताट आणून ठेवले. त्या ताटात वेगवेगळ्या 12 शाकाहारी पदार्थांची मेजवानी होती. तेव्हा गुरुदास हसून म्हणाला, हे तुझ्या आरोग्यासाठी योग्य आहे. आम्हाला केवळ तुला संतुष्ट करायचे आहे. मला पाहत निर्धारपूर्वक तो म्हणाला, तू एक भक्त आहेस, लवकरच ते तुझ्या ध्यानात येईल. माझ्या बाजूला श्यामसुंदर नावाचा भक्त बसला होता. त्याने माझ्याशी मैत्रीपूर्ण संभाषण सुरू केले. तो बोलण्यात लाघवी होता. बोलताना मला जाणवले, या व्यक्तीला मी पूर्वीपासून ओळखतो. अचानक माझ्या लक्षात आले, ॲम्स्टरडॅम येथे भेटलेला साधू हाच होता. त्यावेळी त्याने माझ्या हातात दहीफळांचे फ्रूट सॅलड देत आध्यात्मिक खाणे हवे का असे विचारले होते. जेव्हा मी त्याला त्या प्रसंगाची आठवण करून दिली, तेव्हा तो मोठ्याने हसू लागला. अरे, तो तू होतास? प्रत्येकाला मी कप दिला, पण तुलाच. मला त्याबद्दल क्षमा कर. आम्ही बोलत असताना त्याची पत्नी मालती आणखीन उत्तम पवित्र खाद्यपदार्थ आणून वाढत होती. शेवटी मी तिला अधिक न आणण्याची विनंती केली. दरम्यान त्यांची 4 वर्षांची मुलगी सरस्वती स्टेजच्या पाठीमागे मजेत बागडत होती. तिचे फिक्कट तपकिरी केस, चमकणारे निळेशार डोळे आणि निखळ उत्साह भारतीयांसाठी कौतुकास्पद होता. माझा उपवास सोडताना मी या नयन मनोहर दृश्याचे पान करीत होतो. संतांची शुद्धता एका निष्कलंक आरशाप्रमाणे असते असे म्हणतात. अशा संतांच्या संगतीमध्ये आपले आंतरिक सौंदर्य आणि कुरूपता अर्थात गुणदोष स्पष्टपणे दिसतात. तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा, नीती अनीती, सामर्थ्य दौर्बल्य स्पष्टपणे प्रकट होते. हा एक आनंददायी त्याचबरोबर कष्टदायी असा दोन्ही प्रकारचा अनुभव असतो. तो मला श्रील प्रभुपादांच्या संगतीत मिळाला. एके दिवशी संध्याकाळी श्रील प्रभुपाद प्रवचन देत होते. तेव्हा त्यांच्या आचरणातील गंभीरपणा पाहून मला माझ्या प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न पडला.
माझा हेतू किती प्रामाणिक आहे?
मी माझ्या स्वतःच्या व इतरांच्या आयुष्याची जबाबदारी घेत आहे काय? आजपर्यंत मला एक विशिष्ट मार्ग का मिळालेला नाही? ही माझी बंधन स्वीकारण्याची भीती आहे की मनाचा कमकुवतपणा? मला माझे जीवन कोणत्या अनिश्चित भविष्याकडे घेऊन जाणार आहे? जेव्हा असे विचार माझ्या डोक्यात घोळत होते, तेव्हा हजारो लोकांच्या उपस्थितीत श्रील प्रभुपादांनी माझ्याकडे एकटक पाहिले. त्यांच्या नजरेत बंदिस्त होताना मला वाटले, जणू सभोवतालची सर्व गर्दीच आसमंतात विरून गेली आहे. त्यांच्या आणि माझ्याशिवाय कोणाचे अस्तित्वच तेथे नाही. ती तीक्ष्ण नजर जणू सर्व आवरणे छेदत माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचत आहे आणि हळुवारपणे हृदयाला साद घालत आहे. कृष्ण तुझी वाट पाहतायत, तुझा अमूल्य वेळ वाया दवडू नकोस. मी कृतज्ञतेने थरारून गेलो. पण मला माहीत होते, मी लवकरच त्यांना सोडून जाणार आहे. माझ्या गोंधळलेल्या अवस्थेत केवळ तेवढी एकच प्रामाणिक गोष्ट मी करू शकत होतो. या दिवसातील त्यांच्याबरोबरचे अनुभव केवळ अविस्मरणीय होते. अजूनही माझी श्रद्धा खवळलेल्या सागरातील सुकाणू विरहित नावेप्रमाणे होती. वचनबद्धतेची वाटणारी भीती, त्याचवेळी विविध स्थाने पाहण्याची, अनेक दिव्य व्यक्तींना भेटण्याची आस मला पुढे जाण्यासाठी उद्युक्त करीत होती. कोणताही प्रामाणिक पंथ व गुरु स्वीकारण्यापूर्वी माझ्या बुद्धीला व हृदयाला ठाम खात्री पटली पाहिजे असे प्रकर्षाने वाटत होते. मला विश्वास होता, अंततः भगवंतच माझे विधिलिखित घडविणार आहेत. श्रील प्रभुपादांची बोधवचने, त्यांचा दयाळूपणा याने भारावून गेल्याने मुंबई सोडण्यापूर्वी मला कृष्ण ग्रंथ विकत घेण्याची इच्छा होती. पुस्तक घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मुंबईतील रस्त्यावर भीक मागू लागलो. माझ्या लाजाळूपणामुळे मी चांगली भीकही मिळवू शकलो नाही. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एक शिष्य मला श्रील प्रभुपादांसमोर घेऊन गेला. तंबूच्या बाहेर ते कोवळ्या उन्हात उभे होते. मान थोडी वर होती. पाठीचा कणा ताठ होता. दोन्ही हातांनी काठीची मूठ पकडली होती, तर काठीचे दुसरे टोक दोन्ही पायांमध्ये जमिनीला टेकवले होते. आपल्या विशाल नेत्रांनी त्यांनी माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतला. खाली झुकलेले ओठ त्यांची गंभीर वर्तणूक प्रदर्शित करीत होते. ते म्हणाले, बोला. शिष्य म्हणाला, या मुलाला तुमचे नवीन पुस्तक घेण्याची तीव्र इच्छा आहे. पैशासाठी हा रस्त्यावर भीक मागत होता. हे ऐकून प्रभुपादांना गहीवरून आले. स्वतःच्या हातांनी त्यांनी ग्रंथाची एक प्रत मला भेट दिली. करुण कटाक्ष टाकत, डोक्यावर हलकेच थोपटत ते हळुवारपणे म्हणाले, खूप खूप धन्यवाद. माझ्या हृदयानेही असाच प्रतिसाद दिला, खूप खूप धन्यवाद. या भावनेने भारून मी त्यांच्यासमोर मस्तक झुकविले.